आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आदिवासी समुदायांच्या सक्रिय सहभागातूनच देशाचा पूर्ण विकास साधता येईल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी असं अर्थमंत्र्यांचं आवाहन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार। आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत। आदिवासी समुदायांच्या सक्रिय सहभागातूनच देशाचा पूर्ण विकास साधता येईल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। छत्तीसगडच्या भिलाई इथं भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या। आदिवासी समुदायांकडे नैसर्गिक जीवनशैलीतून मिळालेल्या ज्ञानाचं भांडार आहे। त्यांच्या जीवनशैलीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आणि देशाच्या शाश्वत विकासात योगदान देऊ शकतो असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं। या दीक्षांत समारंभादरम्यान राष्ट्रपतींनी 7 स्नातकांना सुवर्णपदकानं सन्मानित केलं। छत्तीसगडचे राज्यपाल रामेंडेका, मुख्यमंत्री विष्णुदेव साई आणि इतर यावेळी उपस्थित होते। राष्ट्रपती मुर्मू आज नया रायपूर इथं आरोग्य विज्ञान आणि आयुष विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। 23 उमेदवारांच्या यादीत काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार, अर्जुनी मुरगावमधून दिलीप बनसोड, जालन्यातून कैलास गोरंट्याल आणि शिवकोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं धुळ्यातून अनिल गोटे, हिंगोलीतून रुपाली पाटील, शिवडीतून अजय चौधरी तर भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवसअखेर 991 उमेदवारांचे 1292 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे। 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। 30 ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत सी व्हिजिल ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या 1259 तक्रारी दाखल झाल्या आहेत। यातल्या 1250 तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे। दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी स्वरूपात 100 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं सांगितलं आहे। 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल किंवा अंदाज म्हणजेच एक्झिट पोल, ओपिनियन पोल प्रसारमाध्यमांवर प्रसारित करायला केंद्रीय निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे। विधानसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत। सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून आणि रांगोळी, चित्र, घोषणाफलक यांच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती केली तर माण तालुक्यात वाघमोडेवाडी इथं विद्यार्थ्यांनी मतदानाचं महत्व सांगणारा घोषवाक्य असलेले आकाशकंदील तयार केले आहेत। पाटण तालुक्यात महिलांनी प्रभात फेरी काढून मतदानाचं आवाहन केलं तसंच वयोवृद्ध स्त्री पुरुष मतदारांचा सत्कार करण्यात आला। नवी मुंबईत शाळा महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीविषयी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। कोपरीगाव इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देणारी पत्र आपल्या पालकांना लिहिली आहेत। झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। झारखंडच्या जनतेला हेमंत सोरेन यांचं सरकार सत्तेतून खाली खेचायचं आहे असा विश्वास भाजपाचे निवडणूक प्रभारी हेमंत बिस्वा सर्मा यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस तिकिटांची विक्री करत असल्याचा आरोपही त्यांनी केला तर दुसरीकडे भाजपा त्यांच्याच तळागाळातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देत असल्याचा आरोप काँग्रेस नेते इरफान अन्सारी यांनी केला आहे। झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बिहार विधानसभेच्या चार जागांवरील पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तारारी, बेलागंज, इमामगंज आणि रामगढ या मतदारसंघात 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या चार जागांसाठी आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सर्वाधिक 17 अर्ज बेलागंजमध्ये दाखल करण्यात आले आहेत. अर्जांची छाननी सोमवारी होणार असून 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज मुंबई शहर या जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी परिवर्तनीय अनुभवासह नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी असं आवाहन केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं जागतिक बँकेच्या वार्षिक सभेत भविष्यकालीन जागतिक बँक समूह विकास समितीला संबोधित करताना बोलत होत्या. व्यापक सहभागाला चालना देण्यासाठी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अधिक कर्ज घ्यायला प्रोत्साहन देत तसंच विकासाचा जोर वाढवत स्पर्धात्मक दरांच्या किंमत प्रारूपांसह परवडण्याजोग्या दरात जागतिक बँकेची सेवा आवश्यक असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 27 तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 115वा भाग आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या पुरुष संघांदरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या 5 गडी बाद 147 धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात 255 धावा करून भारतासमोर विजयासाठी 359 धावांचं लक्ष ठेवलं आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड सध्या 1-0 आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातल्या ज्ञानवापी संकुलाचं संपूर्ण सर्वेक्षण ASI अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत पुन्हा एकदा करण्याबाबत दाखल याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेली ही याचिका वरिष्ठ पीठाचे नागरी न्यायमूर्ती युगल शर्मा यांनी फेटाळली आहे. ASI नं याआधी सर्वेक्षण न केलेल्या क्षेत्राचं सर्वेक्षण करावं अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे. याबाबत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जलदगती न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेला देशातल्या 4 औषधांच्या बॅच बनावट असल्याचं आढळलं असून त्यांनी ही औषधं बाजारातून परत घेण्याचे आदेश संबंधित औषध निर्माण कंपन्यांना दिले आहेत. परिणामशून्य असलेल्या 49 औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. देशातल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देण्यासाठी इंडिया AI आणि मेटा यांनी जोधपूरच्या IIT बरोबर मिळून AI सृजनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संस्था अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद अर्थात AICTE सोबत मिळून कौशल्य आणि क्षमता निर्माण कार्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे की या केंद्रामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या संशोधनाला चालना मिळेल. सुप्रसिद्ध नर्तक कनक राजू यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. गुस्सादी नृत्यप्रकाराचं जतन करण्यात राजू यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची मोदी यांनी प्रशंसा केली आहे. त्यांचा वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील असं त्यांनी म्हटलं आहे. राजू यांच्या समर्पण आणि उत्कटतेमुळे सांस्कृतिक वारशाचे महत्वाचे पैलू त्यांच्या अस्सल स्वरूपात विकसित होऊ शकतील असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. फ्रान्स इथं सुरू असलेल्या WTT टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत भारताच्या मनिका बात्रानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिनं काल रोमानियाच्या बेमाडेट सॅझॉक्स हिचा 16व्या फेरीत 3-1 असा पराभव केला. हवामान. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथं देखील अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. दाना चक्रीवादळ ओदिशाच्या उत्तरेकडून पश्चिमेकडे सरकत असून हळूहळू त्याचा प्रभाव कमी होण्याची चिन्ह आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आदिवासी समुदायांच्या सक्रिय सहभागातूनच देशाचा पूर्ण विकास साधता येईल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी असं अर्थमंत्र्यांचं आवाहन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.